வந்தே குரு நாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய ஏ ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சமர்த்த. म्हणोनी ज्ञान वैराग्य आणि भजन स्वधर्म कर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा ही सद्गुरु लक्षण आपण पाहतो आहोत. ज्यांच्या ठिकाणी ब्रह्मविद्या अनुभूती संपन्नता आहे अपरोक्ष अनुभूती आहे ज्ञान आहे याचा अर्थ आणि ते ज्ञान ज्यांच्या अंगोपांगावर इंद्रियातून बाहेर फाकत आहे त्याच्या चालण्या बोलण्यातून देखील ते व्यक्त होत आहे. तसंच ज्याचं जीवन संसार देह इंद्रिय हे अनित्य आहेत देहाचे भोग देखील अनित्य आहेत आणि त्याचा काही प्रमाणात त्याग केल्याखेरीज आत्मदर्शन शक्य नाही. अधिक सुख मिळवायचं असेल तर सामान्य सुख थोडी बाजूला सारायला लागतील देहाची. असं ज्याच्या अंतःकरणामध्ये ठसलेलं आहे हे सद्गुरूंचं लक्षण सांगतात. तसंच ज्ञान असताना म्हणजे ब्रह्मज्ञान अद्वैत ज्ञान असताना सगुण भजन देखील ज्यांच्या ठिकाणी आहे श्रद्धा आहे ज्यांच्या ठिकाणी निष्ठा आहे हे भजन ईश्वराचं आहे गुरूंचं आहे जे गुरुभक्त देखील आहेत जे आपल्या नियत कर्मामध्ये रत आहेत आपली नियत कर्म सोडून अन्य कर्मांमध्ये ज्यांना रुची नाही आणि नियत कर्मांनी जे सर्वात्मक ईश्वराची पूजा आपण करतो आहोत असा भाव धारण करून आहेत आणि जे साधनेमध्ये रत आहेत आपण साधना करतो आहोत आणि साधनेनीच उपासनेला दृढ चालवावे साधनेनीच मोक्ष आहे हे स्वतःच्या जीवनावरून साधना करत करत जे साधनेची प्रतिष्ठा वाढवतात बाहेरी साधकाची ये परी आणि स्वरूपाकार अंतरी असं ज्यांचं जीवन आहे ज्यांच्या जीवनामध्ये भगवत भक्तांच्या कथा अवतारांच्या कथा त्या कथांमधून बोध घेण्याची प्रवृत्ती आणि ज्यांच्या निरूपणामध्ये देखील या कथांचा सम्यक अर्थ उलगडून दाखवण्याची शक्ती ज्यांच्या ठिकाणी आहे जे अद्वैत निरूपणामध्ये पारंगत आहेत ज्यांच्या ठिकाणी श्रवण मननाचा उपक्रम सतत चालू आहे श्रवण मनन निदिध्यास प्रचिती, आत्मसाक्षात्कार अशा मार्गांनी जे गेलेले आहेत आणि सर्वांना घेऊन जातात, कथानिरूपण आणि श्रवण मनन याचा ज्यांच्या ठिकाणी कल्लोळ चाललेला आहे, कथानिरूपणाचा आणि त्याच्या पुढं त्याचं पर्यवसान श्रवण मनन निदिध्यासन आणि आत्मानुभूती इथपर्यंत जे घेऊन जातात, शिवाय ते स्वतःही श्रवण करतात, जशी आपल्याला साधनेची आवश्यकता आहे तशी श्रवणाची आवश्यकता आहे अशा भावानी जे अखेरपर्यंत राहतात, नीती न्याय मर्यादा हे शेवटचं लक्षण आता आपण पाहतो आहोत, इथपर्यंत आपलं पाहून झालं. त्यांच्या ठिकाणी नीती असते असं समर्थ म्हणतात. त्यांची जी नीती असते त्यांना एकच नीती माहीत असते, ती म्हणजे ज्या प्रकारच्या वर्तनानी, बऱ्याच नीती उपस्थित आहेत आपल्या तत्वज्ञानात, तर खूप प्रकारच्या नीती, विदुर नीती आहे, भीष्म नीती आहे, कृष्ण नीती आहे, मनुनी देखील धर्मविषयक नीती सांगितलेली आहे. यांची जी नीती आहे तर ती नीती ही परमात्म प्राप्तीकडे घेऊन जाणाऱ्या जीवनाची नीती आहे. त्यासाठी असणारा वर्तनाचा विवेक ही सद्गुरूंच्या ठिकाणी असणारी नीती आहे. बाकीच्या सगळ्या नीतीचं ते पालन करतातच. नैतिक जीवन जर नसेल, जीवनाला नीती, नीती म्हणजे खरं धोरण आहे. नीती या शब्दाचा अर्थ धोरण आहे. विदुर नीती म्हणजे विदुरांनी सांगितलेलं जीवनविषयक धोरण. तसं ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हे शांतीची लेणी लईलेले असतात, जयाची लीले माझी नीती जियाली दिसे. यांच्या सहज वर्तनामध्ये जिवंत नीती, जियाली नीती याचा अर्थ, अशी नीती संतांच्या जीवनामध्ये दिसते. नीती न्याय असा एकत्रित शब्द घेतलेला आहे आणि मर्यादा असा शब्द घेतलेला आहे. सद्गुरूंकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा आहेत समर्थांनी किंवा सद्गुरूंच्या लक्षणामध्ये मर्यादा हे एक लक्षण सांगितलेलं आहे. सर्व समुदाय मानत असला तरी देखील एका मर्यादेमध्ये वर्तन सद्गुरूंचं दिसणं आवश्यक आहे, सद्गुरूंचं दिसलं पाहिजे अशी अपेक्षा समर्थ व्यक्त करत आहेत. त्यांचं दिसतं असं ते म्हणत आहेत आणि याच्यात आश्चर्य नाहीये. जिथं रामचंद्र मर्यादेनी चालत होते त्यांना रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतात. मर्यादेमध्ये जर चालला तर तेच जीवन शोभायमान होतं, नाहीतर बाकीच्या नीतीच्या न्यायाच्या मर्यादा तुमच्या करता आणि माझ्या करता नाहीत अशा माणसावर विश्वास बसणार नाही. उलट नीती न्याय आणि मर्यादेचं जीवन त्यांनी स्वतःनी जगून इतरांपुढे आदर्श निर्माण करणं गरजेचं आहे. तसा जर आदर्श तो करू शकला नाही तर बोलणे एक चालणे एक यासी नाव हीन विवेक असं समर्थ म्हणतात, तसं होऊन जाईल. आणि या ज्या मर्यादा आहेत या मर्यादा म्हणजे स्वतःच्या जीवनविषयक मर्यादा, जसं व्यक्ती म्हणून एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाच्या जीवनाला मर्यादा असते, प्रत्येकाच्या कोणीही असला तरी त्याची त्याला योग्य रीतीने जाणीव असणं, एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाच्या शक्तीला मर्यादा असते, आपल्याला ती मर्यादा नाहीये असं समजणं हे अहंकाराचं द्योतक राहतं। म्हणून आपली मनुष्य जीवनाची मर्यादा जी आहे ती माहीत असावी। जीवन आणि मरण याच्या मर्यादेमध्ये आपलं जीवन आहे याचं भान असावं। ही जी मर्यादा आहे ही मर्यादा कुटुंबामध्ये देखील सद्गुरूंच्या सांभाळली जावी। आपण स्वामीजींचं जीवन पाहिलं, संसारी संत असं स्वामीजींना, संसारी संत महात्मा। तर संसारी जीवनामध्ये संसाराच्या असणाऱ्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादांच्या चौकटीत राहणं आणि त्या मर्यादा मान्य करणं, त्या मर्यादांमध्ये असणारी घुसमट जी आहे, प्रत्येकाला मर्यादित जीवनामध्ये एक घुसमट असते। मर्यादा तोडायला आवडेल एखाद वेळेला, पण मर्यादा जर तुटली तर तिथं त्याचा नाश आहे। जगदीश्वरे यथाक्रमे न्याय केला असं म्हणून जशी कौटुंबिक परिस्थिती असेल ती आपली मर्यादा आहे असं म्हणून प्रत्येकाने त्या मर्यादेमध्येच राहावं, आपल्या शक्तीच्या मर्यादेमध्ये राहावं, आपल्या कुटुंबाच्या मर्यादेमध्ये राहावं। तसं सांप्रदायिक काम करत असताना देखील त्या कामाला एक मर्यादा आहे। जसा एखादा व्यापारी व्यापाराच्या योगाने जग जिंकायला जातो, एखादा शस्त्र धारण करणारा शस्त्र घेऊन जग जिंकायला जातो, परमार्थामध्ये ते अपेक्षित नाहीये जग जिंकणं। स्वामीजी असं म्हणत असत की मी जी प्रवचनं करतो, मी जे सांगतो घरी निरूपण करत असत आणि मग नंतर ध्यान केंद्रामध्ये निरूपण करत असत, हे प्रवचन शनिवारवाड्यावर जाणं शक्य नाही असं म्हणत असत, कारण मी जे बोलतो ते समजणारा जो वर्ग आहे त्यांच्या समोर मला केवळ बोलायला लागेल, ही मर्यादा समजून आपण काम करायला पाहिजे असं सद्गुरू समजून घेतात। आपल्या कामाची मर्यादा, आपल्या प्रसिद्धीची मर्यादा, त्या मर्यादेतच प्रसिद्धी असलेली चांगली। प्रसिद्धी करता मर्यादेच्या पलीकडे गेलं तर काहीतरी घडण्याची शक्यता असते। लोकसंग्रह देखील स्वाभाविक जेवढा होईल त्या मर्यादेमध्येच घडणं गरजेचं आहे। त्याच्यापेक्षा अधिक लोकसंग्रह जर करू गेलं तर एक व्यक्ती म्हणून व्यक्तीच्या मर्यादेकरता तो ती पार पाडू शकत नाही। जसं विनोबा असं म्हणतात की सगळ्यांचं हित करायचं, अशा महत्वाकांक्षेनी जर गंगा प्रत्येकाच्या दारात आली तर तुमची आमची तारांबळ उडेल, आपल्या घरात तिचं पाणी शिरेल, आपली पंचायत होऊन जाईल। म्हणून गंगेने नियत मार्गाने जावं, इकडं तिकडं नको जायला, आणि गंगेवर पाण्यासाठी इतरांनी जावं हेच श्रेयस्कर असतं। आज जर मी असं ठरवलं किंवा कोणीही संतांनी असं ठरवलं की इथल्या समुदायाला जसा उपयोग आहे या कार्याचा तसा इथं जसा आहे तसा कॅम्प भागामध्ये देखील आहे, तसा आणि कुठेतरी देखील आहे, पुण्यात हे जे ध्यान मंदिर आहे अशी 25 ध्यान मंदिर असावीत, मग अजून कुठल्या शहरात असावीत आणि कुठल्या शहरात असावीत, एक महाराज आहेत त्या महाराजांचे किती मठ असावेत, मी असं ऐकलं की एक महाराज आहेत, तुम्हालाही सगळ्यांना नावं माहीत असतील, त्यांचे जवळपास 250 ते 300 मठ आहेत, आश्रम आहेत. रोज एका आश्रमात तरी जाऊ शकतील. तिथं जमणाऱ्या लोकांना श्रवण, मनन, कथा, निरूपण हे काही घडू शकतील. महा जमिनीचा हव्यास आहे का पैशाचा हव्यास आहे का लोक जमवण्याचा हव्यास आहे. मर्यादा सुटली की काम विस्विषित होतं, मर्यादा सुटली तर कामाचं सामर्थ्य निघून जातं. मर्यादेमध्ये जेव्हा असतं तेव्हाच त्याला सामर्थ्य असतं. दुर्योधन स्वतःच्या सेनेचं आणि अर्जुनाच्या सेनेचं, पांडवांच्या सेनेचं वर्णन करताना द्रोणाचार्यांजवळ असं म्हणतो पहिल्या अध्यायामध्ये की माझं सैन्य अपर्याप्त आहे असं म्हणतो, म्हणजे फार प्रचंड आहे. आणि हे समोर जे आहेत पांडव त्यांचं सैन्य पर्याप्त आहे. त्याच्यावर टीप देताना विनोबा असं म्हणतात की अपर्याप्त सैन्य ही एकाच वेळेला शक्ती देखील आहे आणि अशक्ती देखील आहे. अनावर संख्या हीच अशक्ती असू शकते आणि पर्याप्त आहे याचा अर्थ मोजकं आहे. ते मोजकं सैन्य प्रसंगी जास्त तिखट लढू शकतं. म्हणून कार्याला देखील मर्यादा आहे हे सद्गुरूंनी ओळखलं पाहिजे असं समर्थ सांगतात. समर्थ असं म्हणतात की या नीती, न्याय आणि मर्यादा याच्यामध्ये तो राहायला पाहिजे. गाव गन्ना फिरणं पण जर शरीराला काही झालं तर एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाता येत नाही अशी मानवी शरीराची मर्यादा आहे. परगावी जाणार कसा, त्या त्या ठिकाणच्या लोकांनी करायचं काय. तसंच आपल्या सांप्रदायिक मर्यादा देखील ओळखल्या पाहिजेत. आपली जी सांप्रदायिक साधन आहे तर त्या साधनेचा प्रचार आणि प्रसार, त्या साधनेचा ती साधना लोकांमध्ये रुजवणं हे काम सद्गुरू करत असतात. पण ही रुजवत असताना आपली साधना अनेक लोक यावेत म्हणून किंचित किंचित बदलून जरा जास्त सहभाग होईल अशा असं त्या साधनेला स्वरूप देणं म्हणजे सांप्रदायिक शुद्धतेमध्ये प्रदूषण निर्माण करणं असं राहतं. मला सुनील चिंचोळकर असं म्हणाले की तू जे काम करतोस त्या कामामध्ये वैचारिक प्रदूषण तू होऊ दिलं नाहीस असं मला म्हणाले. साधनाविषयक प्रदूषण तू निर्माण होऊ दिलं नाहीस. त्यांचे आणि माझे अरेतुरेचे संबंध होते. मी त्यांना अहो जाऊ म्हणत होतो. त्यांच्यापेक्षा लहान आणि लहानपणापासून त्यांनी मला पाहिलेलं. ते म्हणाले की हे मला तुझ्या कामाचं वैशिष्ट्य दिसतं की खूप आम्ही तुमच्याकडे येतो तुम्ही आमच्याकडे या म्हणून जर बरंच गोळा केलं तर मग त्यांचे विचाराचं प्रदूषण देखील आलेल्या श्रोत्यांना देखील श्रोत्यांपर्यंत जातं. समर्थ जसं म्हणतात की एका ग्रंथे निश्चय केला तो दुजियाने उडविला. एक ग्रंथ वाचला चांगला वाटला दुसरा ग्रंथ हातात घेतला. पहिल्या ग्रंथात सांगितलं ते दुसऱ्या ग्रंथात किंचित वेगळं प्रतिपादन होतं तो निश्चय दुसऱ्या ग्रंथाने उडवला. तसं कीर्तनकार प्रवचनकारांचं देखील एका प्रवचनकाराचं ऐकलं दुसऱ्याचं ऐकलं की थोडं वेगळं त्यांनी त्याच्या पद्धतीने सांगितलेलं असेल निश्चय राहत नाही. ते मला असं म्हणाले की तुझ्या कार्यामध्ये तू वैचारिक प्रदूषण येऊ दिलं नाहीस. तर मी त्यांना असं म्हटलं मी नाही ते केलं, ते स्वामीजींनी केलेलं मी पाहिलं आणि तसा मी वागतोय. ही माझी बुद्धी नाहीये एवढं मला कळत नाही. पण मला एक समजलं की स्वामीजींनी कसं काम केलेलं आहे, हे नीती न्याय मर्यादा या भूमिकेमध्ये राहून स्वामीजींनी काम केलं। सांप्रदायिक कार्याची शुद्धता हा अजून एक विषय याच्यामध्ये येतो आणि ही मर्यादा राखण्यासाठी देखील स्वरूपानंदांकडे एक तेव्हाचे चांगले गृहस्थ होते, स्वरूपानंदांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला होता। ते स्वरूपानंदांकडे आले आणि त्यांना साधना करताना होतं असं की मी तुमच्याशी बोलतोय खूप चांगला, तुमच्यावर प्रभाव खूप पडतोय, त्याच वेळेला तुमच्यावर प्रभाव पडतोय हे पाहून मीही थोडा प्रभावित होतो। म्हणजे माझं तुमच्यावर संमोहन पडतं हे पाहून मी थोर अशा प्रकारे मीही संमोहित होतो। असं प्रवचन करणारे स्वतः संमोहात जातात पुढे पुढे, आपण थोर असं त्याला वाटायला लागतं, समोरचे बिचारे असं त्याला वाटायला लागतं। तसं ते आपली एवढी साधना, आपला एवढा उत्तम देह, पुण्य पुरुष म्हणून आपण ओळखलं जातो, तर एक पुण्य संतती निर्माण करावी म्हणून ऐका अशा हेतूनी ते स्वरूपानंदांकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की अमुक अमुक भगिनी आहे, तर मला अशी प्रेरणा होते की तिच्यापासून झालेली संपत्ती जगाचं कल्याण करेल। त्यांनी सगळी चौकशी केली कोण आहेत, तर त्या लग्न झालेल्या भगिनी होत्या, त्यांचा संसार चालू होता। स्वामीजी त्यांना असं म्हणाले की तुम्हाला विवाह आतापर्यंत तुम्ही केला नाही, विवाह करण्याची इच्छा असणं हे काही चुकीचं नाही एक वेळ, पण कितीतरी कुमारिका आहेत, विधवा आहेत, तुम्हाला जर विवाह करायचा असेल तर हे असं कसं लग्न तुम्ही करू शकाल। पण त्यांना त्याकरता स्वामीजींचा शिक्कामोर्तब हवा होता। स्वामीजी नाही म्हणतात म्हटल्यावर ते स्वामीजींवर रागवले, तिथून अद्वा तद्वा बोलून स्वरूपानंदांपासून निघून गेले। ही घटना प्रत्यक्ष पाहिलेल्यांनी मला असं सांगितलं की त्या दिवशी स्वामी स्वरूपानंद पलंगावरून उठून उभे राहिले, तेव्हा ते थोडे चालत बोलत होते आणि त्यांनी आपल्या खोलीतून त्यांना हकलून दिलं, ते ओसरीवर अंगणात आले आणि इथून निघून जा म्हणाले, तर स्वरूपानंद देखील थरथरत होते, म्हणजे त्यांना ते सहन झालं नाही। स्वामी माधवनाथांकडे एका प्रवचन करणाऱ्या साधकांनी ते केंद्र चालवत असत आणि एका व्हिडिओ त्यांच्या केंद्राची दाखवण्याच्या निमित्ताने ते स्वतःच नमस्कार घेतायत, आशीर्वाद देतायत, हार वर करतायत, पाठी थोपटतायत, असं सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतःच टाकून मग ते केंद्र दाखवावं असं काहीतरी ती एक व्हिडिओ बनवली आणि एका कार्यक्रमात सहज कौतुक म्हणून हे कसं काम करतात ती लावली, तर सुरुवातीला हेच नमस्कार घेतायत, स्वामीजींसारखं सगळं वर्तन आहे। ही मर्यादा त्यांनी तोडली, स्वामीजींनी त्या व्यक्तीला कायमचं दूर केलं। स्वामीजींच्या कार्यामध्ये स्वामीजींनी देह ठेवल्यावर एका भगिनींनी ही मर्यादा ओलांडली, त्या अनुग्रह देऊ लागल्या। त्यांना शेवटी शेवटी असं झालं की एवढं सगळं झालं, आता मकरंदला हे सगळं मी त्यांच्याशी, मी म्हटलं सभ्य लोक एवढंच करू शकतात की संबंध नाही, म्हणून मी त्यांच्याशी संबंध तोडले, तुम्ही गुरु कार्याच्या विपरीत वर्तन करत आहात। त्यांचा मला फोन आला की माझ्याकडे आता सगळे येतात, सगळ्यांनी मला माझं मन तुझ्यापाशी मोकळं करायचंय। मी म्हटलं की तुम्ही एवढी चूक केलेली आहे, गुरु कार्याच्या संदर्भात घोर चूक झाली आहे, थोडासा अपराधच आहे हा, हा द्रोह झालाय। तुम्हाला माहिती आहे स्वामीजींच्या उषा पायथ्याशी बसत होता, टेप करत होता सगळं, आपण करतोय हे तुम्हाला चूक आहे, हे माहित आहे, असं मी येणार नाही. त्या म्हणाल्या, तू आल्याशिवाय मला दिलासा मिळणार नाही. मी म्हटलं, हे तुमचं प्राप्तन समजा, मी येणार नाही. तुम्ही आपलं चुकलं असं म्हणा, माझ्या आईच्या वयाच्या आहेत त्या, आता नाही आहेत, मी धावत पळत येईन, असं कसं होईल की मी तुमच्याकडे येणार नाही. पण तुम्ही जी चूक केली आहे ते केवळ तुमच्या मुलाच्या वयाचा मी आहे एवढ्यानी भागणार नाही, कारण हा चुकीचा संदेश जाईल की एवढं झाल्यावर देखील सगळे त्यांच्याकडे जायला यायला लागले आणि मग मकरंदी गेला, मी नाही येणार. या मर्यादेमध्ये तुम्ही मर्यादा तोडली. तुम्ही सांगा मी चुकलो, तर तुमचं माझं वैयक्तिक काही नाहीच आहे. ही जी नीती, न्याय आणि मर्यादा सांप्रदायिक आहे, ती कोणी सांभाळायची? ती सद्गुरूंनी सांभाळायची. सद्गुरूंच्या वैयक्तिक जीवनामध्ये नैतिक आचरण असलं दिसलं पाहिजे, तसंच त्यांनी वर्तन केलं पाहिजे. त्या नीतीमध्ये धनसंचयाबद्दल देखील योग्य धोरण पाहिजे. येईल त्याला पैसे मागणं, कार्याकरता पैसे मागणं, स्वतःकरता पैसे मागणं हे नसलंच पाहिजे. समर्थांनी तर सगळं राज्य सनद करून समर्थांच्या झोळीमध्ये अर्पण केली आणि समर्थांनी ती प्रसाद म्हणून परत शिवाजी महाराजांना अर्पण केली. शिवाजी महाराजांनी सगळं राज्य एवढ्या कष्टांनी मिळवलेलं. आणि त्याच वेळेला समर्थांची राहण्याची सगळी उत्तम व्यवस्था करणं हे शिष्याचं कर्तव्य आहे या भावनेनी दिलेला सज्जनगड होता तो तितपत ठीक होता. ही जी नीती, न्याय आणि मर्यादा आहे, शिष्याचंही कर्तव्य आहे आणि सद्गुरूंचंही नीती, न्याय, मर्यादेचं लक्षण, वर्तन हे दिसलं पाहिजे असं समर्थ सांगतायत. न्यायाच्या बाबत देखील समर्थ असं म्हणतात की सद्गुरूंनी न्यायपूर्वक असलं पाहिजे. जो गुणी आहे त्याला सद्गुरू म्हणजे परमार्थिक गुणी, बाकी सगळे समान असले तरी कार्याच्या दृष्टीने ते न्यायाचंच वर्तन करतात. आणि एका ठिकाणी समर्थ असं म्हणतात की जरी भाव असला माईक तरी देव होये महाठक, नवल तयाचे कौतुक जैसा स तैसा. तुमच्या तुमच्या भावाप्रमाणे तुम्हाला मिळणारा सद्गुरूंकडून प्रतिसाद हा न्यायच असतो. आणि तसं त्यांनी करावं. एकदा असं झालं की गोंदवलेकर महाराजांकडे कोणी एक काय त्यांचं आडनाव चरित्रामध्ये आहे ती घटना, की ते कुठं मामलेदार होते का, त्यांनी मी अमुक अमुक ठिकाणचा मामलेदार आलेलो आहे म्हणून चिठ्ठी पाठवली. महाराजांनी वाचली आणि बाजूला ठेवून दिली. अशा दोन चिठ्ठ्या आल्या थोड्या थोड्या वेळाने. आणि मग त्यांची अशी चिठ्ठी आली की आपला दर्शन इच्छुक, आपल्याला शरण आलेला, आपल्याकडून काही बोध हवा आहे म्हणून मी आपला भक्त अमुक अमुक आलेला आहे. महाराज म्हणाले, आणा आणा त्यांना, ते कोण आहेत ते? म्हणून जो भक्त आहे त्या भक्ताला योग्य न्याय, अहंकाराला योग्य न्याय, हे सद्गुरूंच्या सहज वर्तनामध्ये घडतं, घडावं, आणि जिथं घडतं तिथं सद्गुरू आहेत असं समर्थ सांगतात. आणि त्याच्या पुढं ते असं म्हणतात, यामध्ये एक उणे असे तरी ते विलक्षण दिसे. म्हणजे हे सगळं पाहिजे, याच्यामध्ये एखादं जरी नसेल तरी देखील ते विसंगतच दिसतं, विलक्षण म्हणजे लक्षण विरहित असं दिसतं. म्हणून सर्वही विलसे सद्गुरूपासी. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. स्वामी जी स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.